दुसरी संपत्ती आहे सद्गुणांची संपत्ती. आत गुण हे प्रत्येकाला माहिती आहेत, मधुरता, हर्षितमुक्ता, गंभीरता, त्याचबरोबर सहयोग, सहनशीलता, निर्मळता, सदाचारी. त्याशिवाय आपल्याला हे दिसतं की उपकार करण्याची वृत्ती, प्रत्येकाला संतुष्ट करण्याची कला, ज्याला म्हणतात संतुष्टता, त्याचबरोबर सादगी व्यवहार म्हणजे सादगीपणा, असे हे बरेच गुण म्हणजे 36 गुण आहेत. 36 गुणांचा वापर आपल्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे. जसं आपण घर सजवताना किंवा घरात राहत असतो तर घराला रंग एकदम जिथं पाहिजे तो देतो, घर सजवताना जी वस्तू जिथं ठेवायची आहे तिथंच ठेवतो आणि एकदम शृंगारित करतो. ज्याला हे ठेवण्याचं, रंगवण्याचं आणि संपूर्ण घराला व्यवस्थित करण्याची कला ज्याच्याकडे असते, ते घर प्रत्येकाला आकर्षित करत असतं. तसं जीवनरूपी या घरामध्ये सुद्धा जे सुंदर सुंदर गुण आहेत, ते गुण कुठं कुठले वापरायचे हे ज्याला समजतं ना, त्याचं घर एकदम या जगाला आकर्षित करणारं बनतं. जीवनरूपी घर आकर्षित करणारं बनतं. आणि म्हणून आपण सर्वजण थोडंसं इकडं लक्ष दिलं पाहिजे की आपल्या ह्या जीवनरूपी घराला आकर्षित कसं बनवायचं. एवढंच नाही की ह्या सद्गुणांची संपत्ती आपण वाढवायची कशी, इकडं थोडंसं आपलं लक्ष गेलं पाहिजे. आणि म्हणून याच्यामध्ये किती छान गुण आहेत बघा, मधुरता आहे. आज मधुर व्यवहार, मधुर दृष्टी, मधुर कर्म आणि मधुर बोलणं प्रत्येकाला आवडतं. या जगामध्ये असा कोणी आहे का की ज्याला हे आवडत नाही? प्रत्येक जण म्हणतो आपल्याला भले काय नसते ना, परंतु गोड बोलायला तरी पाहिजे ना. म्हणून एक सांगतात ना की एक भिकारी रस्त्यानं जात असतो, परंतु जात असताना त्याला वाटेमध्ये एक गुळाचं दुकान दिसतं. मोठा गुळाचा व्यापारी त्या गावामधला तो असतो आणि गुळाचं मोठं कोठार त्याचं असतं. आणि म्हणून तो भिकारी काय म्हणतो की मला थोडा गुळ द्या. त्यावेळी तो व्यापारी काय म्हणतो की गुळ तुला तर मिळणारच नाही, परंतु तुला तुझे हातपाय आहेत तर कर्म करता येत नाही का? जाईत न चालता हो, आणि जा तिथं कुठेही तुला काम मिळेल, काम कर, झाडू मार, नाहीतर अनेक तरी काम कर, तुला पैसे मिळतील आणि घे ना विकत मग. असं काही त्यानं उद्गार जे त्याच्या मुखातनं निघाले की जे त्या भिकाऱ्याच्या हृदयाला अगदी तोडून जाणारे. आणि म्हणून त्या भिकाऱ्यानं त्या व्यापाऱ्याला म्हटलं की भले गुळ देण्याचं राहू दे, परंतु गुळासारखे गोड शब्द तरी आपल्या मुखातून निघू दे. अशा वेळी त्या भिकाऱ्याने हे म्हटलेले उद्गार त्या व्यापाऱ्याच्या मनामध्ये खरोखर पक्के झाले. अशी ही मधुरता प्रत्येकाला काय आहे, अपेक्षित आहे. आणि म्हणून मधुरता जर आपण धारण केली तर नक्कीच आपलं जीवन मधुर गाणं, गीत गात राहिल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर हर्षितमुक्ता पण काही कमी नाही. कारण आपण जर हसत राहिलो तर अतिशय स्मित हास्य आपलं जर कायम असेल तर त्या हसण्यामध्ये सुद्धा बरंच काही अनेक जणांना प्राप्ती होत असते. आपलं हसणं अनेकांना संपत्ती देणार आहे. आपलं हसणं हे अनेकांना स्वागत करणार आहे. आपलं हसणं अनेकांचं आदर व्यक्त करणार आहे. आपले हसणं म्हणजे अनेकांना प्रसन्न करणार आहे. आपलं हसणं अनेक गोष्टींना विसरवणार आहे. आपले हसणं म्हणजे काय साधारण गोष्ट नाही आहे, तर आपलं हसणं म्हणजे अनेकांची चिंता मुक्त करणार आहे. म्हणजे हर्षित मुक्ता ही काय साधा गुण नसून हा एक सुंदर असा आणि सर्वश्रेष्ठ गुण आहे की ज्या गुणांच्यामुळं अनेकांना आपण प्रसन्न आनंदी आणि खूप काही वाईट गोष्टींपासून मुक्त करू शकतो. असे ही जे हर्षित मुक्ता जी आहे ही जर आपल्यामध्ये असेल तर नक्कीच आपल्याला सद्गुणानं भरपूर आपण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक गाव असतं आणि त्या गावामध्ये रामू नावाचा एक शेतकरी होता. परंतु काही कारणानिमित्त तो दुसऱ्या शहरामध्ये राहण्यासाठी जातो. त्यावेळी शहरामध्ये त्याला एक व्यक्ती भेटतो आणि तो व्यक्ती त्याला म्हणतो की रामू तू इकडे कसा काय आलास, तर मी शहरात राहायला आलो. परंतु तुला भरपूर जर व्हायचं असेल तर तुला संपत्ती पैसा मिळवावा लागेल. सुखी बनायचं असेल आनंदी बनायचं असेल तर पैशाशिवाय काय नाही. त्यावेळी रामू हा भले गरीब किंवा साधारण जरी असला तरी तो खुश होता आनंदी होता आणि त्याचा चेहरा कायम हर्षित असायचा. त्यामुळं त्या व्यक्तीनं त्याला असं जेव्हा म्हटलं की पैसा हा सर्वश्रेष्ठ आहे आणि तू तुझ्याकडे पैसा कुठे आहे, तर रामूनं काय म्हटलं की मी ज्या प्रॉपर गावामध्ये राहतो त्या गावामध्ये माझं सगळं काही आहे, तिथं मी पैसा ठेवून आलेलो आहे, तिथं माझी शेती आहे, घर आहे, सर्व काही आहे आणि मी इकडे आलेलो आहे काम करण्यासाठी. मग त्या व्यक्तीनं त्या रामूला म्हटलं की तू जर सगळं काही तिथं ठेवून आलास तर मग तू सुखी कसा बनणार. अरे सुखी बनण्यासाठी पैसा हा सर्वश्रेष्ठ आहे. तुला जर प्रसन्न राहायचं आहे आणि खुश राहायचं असेल तर पैसा पाहिजे. तर रामू म्हणाला बरोबर, आता मला घराकडे जावे लागेल आणि हे सगळं काही पैसा तिथला आणावं लागेल तरच मी सुखी बनेन, खुश राहीन किंवा एकदम हसत राहीन. आणि म्हणून रामू परतला आपल्या घराकडे जाण्यासाठी. आणि जेव्हा परतायला लागला तेव्हा त्याच्या बुद्धीमध्ये विचार सुरू झाले की माझे पैसे तर कोणी नेले नसतील ना, मी तर आता बरेच दिवस तिथं या शहरामध्ये आहे, कोण चोरी तर केलं नसेल ना, आणि आता पैसे तिथं असतील कशावरून, आणि हे पैसे जर गेले तर मी कसा सुखी होणार, मी कसा आनंदी होणार, मी कसा खुश होणार, मी कसा हसणार. रामू एकदम दुःखी झाला आणि रामूचा संपूर्ण चेहरा उदास झाला. रामू चिंताग्रस्त झाला आणि रामू घराकडे परत जात असताना एकदम थकल्यासारखा झाला. त्याला असं वाटायला लागलं की काय मी घालवलेलं आहे माझं, माझ्यातून काहीतरी गेल्यासारखं मला वाटत आहे. आणि त्यावेळेला त्याला पटकन असं आठवलं की बरोबर माझ्यातून हर्षित मुक्ता गेलेली आहे. का बरं मग माझी हर्षित मुक्ता गेली, तर त्याचं कारण काय. तर त्यानं विचार केला की ह्या सर्व गोष्टी ज्या ऐकलेल्या आहेत हे याचं कारण आहे आणि म्हणून मला माझी हर्षित मुक्ता, माझं हसणं, माझी खुशी मला घालवायची नाही आहे. काहीही घडू दे तर मी घालवणार नाही, असं म्हणून तो रामू परत आला आणि आहे त्या शहरामध्ये राहायला लागला. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की धन किंवा वस्तू व्यक्ती हे सगळं आहेच, परंतु मुख्य गोष्ट ही आहे की आपण सतत स्मित हास्य करत राहणं फार महत्वाचं आहे. कारण जितकं आपण हसत राहू तितकं आपलं जीवन दुसऱ्याला प्रेरणादायक आणि आदर्श घडेल. आणि म्हणून ही हर्षित मुक्ता सुद्धा हा गुण सुद्धा अति उपयोगी आहे. परंतु हसत राहण्यासाठी जे काय फाउंडेशन किंवा त्याचं मूळ जो पाया आहे तो आहे आपल्या मनामध्ये सतत सकारात्मक धारा विचारधारा चालली पाहिजे. काही घडो, परिस्थिती कशी येऊ, व्यक्ती कसाही असो, परंतु आपले विचार मात्र हे सतत सकारात्मक पाहिजेत. तरच आपण कायम आपल्या चेहऱ्यावर हर्षितपणा दिसेल आणि आपण कायम हसत राहू. म्हणून म्हटलं जातं हसा आणि लठवा, म्हणजे आपण जितकं हसणार तितकं आपलं जीवन हे गुटगुटीत आणि सुंदर दिसत राहणार. आणि म्हणून फक्त शरीरच गुटगुटीत नाही होणार तर जीवन सुद्धा एकदम शृंगारित दिसत राहणार. आणि म्हणून आपल्याला ह्या हर्षित मुक्ता हा गुण समजून घेणं महत्वाचं आहे. अशाच प्रकारे हे जे काही 36 गुण आहेत हे सुद्धा प्रत्येक गुण आपण जितकं समजून घेऊ आणि ते आपल्या कर्मामध्ये वापरू तितकं आपण सद्गुणाच्या संपत्तीनं भरपूर होत राहणार. चौथी संपत्ती जी आहे ती आहे सर्व शक्तींची संपत्ती. आज प्रत्येक ठिकाणी म्हटलं जातं की शक्तिशाली बना. आता शक्तिशाली बना म्हणजे काय? दररोज आपण जे काय भोजन खातो, जेवण जेवत राहणं आणि जे काय दिसेल ते खात राहणं आणि आपण शरीरानं शक्तिशाली बनणं म्हणजे शक्तिशाली का? तर याला शक्तिशाली म्हटलं जात नाही. तर शरीरानं शक्तिशाली बनण्याच्या आधी आपल्याला मानसिक दृष्टिकोनातनं शक्तिशाली बनणं फार महत्वाचं आहे. कारण जर आपण मनानं शक्तिशाली असू तरच तनानं शक्तिशाली बनू शकतो. तर मनानं शक्तिशाली जर नसेल आपण तर तन पण आपलं काही काम करू शकणार नाही आणि म्हणून आपण भोजन सुद्धा खाणार नाही आणि काही करणार सुद्धा नाही आणि व्यायाम सुद्धा करणार नाही. म्हणून मन हे शक्तिशाली असणं फार महत्वाचं आहे. तर मनानं शक्तिशाली बनणं म्हणजे ह्या सर्व शक्तींच्या संपत्तीला आपण वाढवणं, आपल्यामध्ये जमा करणं. आता ही शक्ती सर्व शक्ती जमा कशी करणार? तर जमा करण्यासाठी एकमेव उपाय ज्या आपल्या आंतरिक चरित्रामध्ये असलेल्या ज्या काही शक्ती आहेत ह्या कुठल्या कुठल्या आहेत हे पहिला जाणून घेणं महत्वाचं आहे. तर ह्या शक्ती ज्या आहेत त्याच्यामध्ये सहन शक्ती आहे, सांभाळून घेण्याची शक्ती आहे, विस्ताराला सारमध्ये आणण्याची शक्ती आहे, निर्णय शक्ती आहे, परखण्याची शक्ती आहे, त्याचबरोबर सहयोग देण्याची शक्ती आहे, जाणीव झाली पाहिजे ही जाणीव करून घेण्याची शक्ती आहे, परत परिवर्तन करण्याची शक्ती आहे, त्याचबरोबर राज्य करण्याची शक्ती आहे, कंट्रोल करण्याची शक्ती आहे. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींना आपण जाणून घेणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला असंही दिसून येतं की परिवर्तन करण्याची शक्ती आज याची बऱ्याच शक्तींची आम्हाला कमी दिसते, तसं या परिवर्तन करण्याची शक्ती जी आहे याच्यात सुद्धा आपल्याला बरीच कमी दिसते. उदाहरणार्थ एक चित्रकार असतो आणि हा चित्रकार चित्र काढणं याच्यामध्ये फार तो मग्न असायचा. एक दिवस असं त्याला वाटतं की मी असं चित्र काढावं की जे चित्र अनेकांच्या मनामध्ये ठसेल आणि ते बरीच वर्ष अनेकांच्या जवळ राहील आणि जे गावामध्ये किंवा शहरामध्ये सर्व ठिकाणी त्याची ॲडव्हर्टाईज होईल. आणि म्हणून तो चित्रकार सर्व ठिकाणी असं फिरत राहिला. 8 दिवस 10 दिवस फिरल्यानंतर त्याला एक मुलगा दिसला आणि त्या मुलग्याकडे जेव्हा त्यानं पाहिलं त्यावेळी तो मुलगा एकदम सुंदर आणि एकदम साधा भोळा आणि सरळ चालणारा दिसला. त्याच्यात सरळपणा आहे असा दिसला, भोळा दिसला. त्याला खूप बरं वाटलं की हा मुलगा किती छान आहे आणि त्याला असं वाटलं या मुलग्याचं चित्र आता आपण रेखाटायचं. जसं जसं ते चित्र रेखाटायला सुरुवात केली तस तसं ते मुलग्याचं चित्र पूर्ण झालं आणि ते चित्र जसं अनेक जणांच्या पर्यंत पोहोचायला लागलं तसं त्या चित्राचं पूर्ण वाहवा व्हायला लागली आणि फार त्याची ॲडव्हर्टाईज सगळीकडे झाली आणि ते चित्र प्रत्येक जण खरेदी करून आपल्या घरामध्ये लावायला लागला. हे ऐकल्यावर चित्रकाराला खूप आनंद झाला. तो म्हणाला की किती छान पब्लिसिटी झालेली आहे आणि म्हणून त्याचं जीवन एकदम आनंदी झालं आणि 20 वर्ष अशाच प्रकारे ते चित्राची जी महिमा आहे ती सगळ सर्व ठिकाणी होत राहिली. चित्रकार काही वर्षानंतर म्हातारा झाला. वयस्कर झाल्यानंतर त्याला असं वाटलं की मी जे काय पूर्वी 40 वर्षापूर्वी चित्र काढलं होतं की ज्याची 20 वर्ष सर्व ठिकाणी महिमा होत होती तशाच प्रकारचं आणखीन एक चित्र आपण काढावं की जेणेकरून आपण निघून गेलो तरी सुद्धा 20 वर्ष त्याची महिमा सर्व ठिकाणी होत राहील. आणि म्हणून तो परत फिरण्यासाठी गेला आणि सगळीकडे तो पाहायला लागला. पाहत असताना त्याला असं एक चित्र काढावं असं वाटलं की असा कोणीतरी क्रूर व्यक्ती की जो अनेकांना त्रास देणारा, दुःख देणारा, कपटी असा कोणीतरी आहे काय? आणि त्या व्यक्तीचं चित्र काढावं असं वाटतं. मग त्याचं लक्ष कैदी जो काय जेलमध्ये आहे, तुरुंगामध्ये आहे, त्याच्याकडे गेलं. मग त्या तुरुंगामध्ये गेल्यानंतर तिथे एक व्यक्ती त्याला दिसली की जिनं खूप खून केलेले होते आणि कपटीपणा खूप केलेला होता, दुःख अनेकांना दिलेलं होतं. त्याच्याकडे पाहिल्यावर असं ह्या चित्रकाराला वाटलं की ह्याचं चित्र आता आपण रेखाटावं. आणि ज्यावेळी तो रेखाटण्यासाठी घेणार आहे असं समजल्यावर त्या व्यक्तीनं या चित्रकाराला विचारलं की तुम्ही माझं चित्र काढणार आहे का? तर हो, मी तुझं चित्रच रेखाटणार आहे. परंतु त्याने एक प्रश्न विचारला की 40 वर्षापूर्वी आपण एका मुलाचं चित्र काढलं होतं, ते चित्र तुमच्याकडे आहे का? तर त्यांनी लगेच आपल्या जवळ असलेलं चित्र त्या व्यक्तीला दाखवलं. दाखवल्याबरोबर त्या कैदीनं ते चित्र बघितलं आणि तो आपल्या जवळ ते चित्र घेऊन ओक्सापोक्सी त्याच्या डोळ्यातून ज्ञानधार अश्रुधारा व्हायला लागल्या. आणि जेव्हा हे व्हायला लागल्यावर ह्या चित्रकारानं त्याला विचारलं काय झालं. त्यानं सांगितलं की ज्यावेळी तुम्ही 40 वर्षापूर्वी चित्र काढलं होतं, ते चित्र हे माझंच आहे. हे पाहिल्याबरोबर त्या चित्रकाराचे विचार सुद्धा सुरू झाले, परंतु तसेच त्या कैदीचे विचार सुरू झाले की खरोखर 40 वर्षापूर्वी मी असा सदाचारी, सरळ स्वभावाचा, भोळा, खूप चांगला, सुंदर मुलगा होतो आणि आज काय आहे? खरोखर मला अशाच प्रकारे पुनश बनायचं आहे. मी आता अशी कृती कधीच करणार नाही जी कपटी, दुःख देणारी. आणि त्या क्षणी त्याचं परिवर्तन झालं. अशी ही परिवर्तन करण्याची शक्ती की जी समजल्यामुळं त्याच्यामध्ये ही शक्ती आली आणि तो पुढं सुंदर व्यक्ती बनला. तर अशा प्रकारे आपल्यामध्ये ह्या अनेक शक्ती आहेत. परिवर्तन करण्याची शक्ती, सहन शक्ती, परखण्याची शक्ती, अशा सर्व शक्तीची संपत्ती जी आहे ही आपल्यामध्ये आहे. परंतु ती वाढवली पाहिजे. संपत्तीवान बनायचं आहे तर ह्या शक्तींना आपण वापरायचं आहे. कुठं वापरायचं? तर आधी पहिल्यांदा आपल्या घरामध्येच वापरायचं. कारण आपण काय म्हणतो की जग किती मोठं आहे, परंतु जग किती मोठं आहे परंतु जगामध्ये मी राहणारा हा कुठं आहे? इकडं थोडंसं आपलं लक्ष पाहिजे. कारण ज्यावेळी आपले विचार असे चालतात की जगासाठी आपण केलं पाहिजे, परंतु जगासाठी जर करायचं असेल तर पहिलं जे काय कदम किंवा पाय आहे तो आपल्या घरासाठी पडला पाहिजे. कारण आपण ज्या ठिकाणी राहतो तिथं आपलं पहिलं जग आहे. आपण ज्या घरात आहे त्या घरामधली जी माणसं आहेत किंवा घराचा एरिया आहे किंवा समाज आहे, हा जो भाग आहे हा पहिलं आपलं जग आहे. आणि या जगामध्ये आपण ह्या शक्तींना वापरलं पाहिजे. आणि जेवढं आपण हे वापरणं, म्हणजे आता घरामध्ये बऱ्याच गोष्टी अशा घडत असतात त्यावेळी आपण सहन केलं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ही भले कशी पण असो, मग तिचा स्वभाव वेगळा असतो, संस्कार काहींचा वेगळा असतो. जसं आता पत्नीचा संस्कार वेगळा असतो, मुलाची सवय वेगळीच असती आणि पतीचा जो स्वभाव असतो तो वेगळाच असतो. परंतु ह्या सर्व प्रकारचे स्वभाव, संस्कार, सवयीचे जे काय अनेक व्यक्ती आहेत, ह्या सर्व व्यक्तींना सांभाळून पहिला घेतलं पाहिजे. तर ही सांभाळण्याची शक्ती पण इथंच वापरली पाहिजे ना. त्याचबरोबर परखलं पाहिजे जो कोण काय म्हणत आहे, कोणाची भावना काय आहे, त्यांचं जे काय करण्याची जी कला आहे याच्यामध्ये काय सामावलेलं आहे, हे सगळं परखलं पाहिजे. तर निर्णय सुद्धा आपण छान घेऊ ना प्रत्येक गोष्टीचा, आणि मग त्यामध्ये आपल्याला लाभ प्राप्त होईल. असं योग मदत करणं, मदत करण्याची वृत्ती खूप पाहिजे आपल्यामध्ये. आपण काय म्हणतो, मलाच वेळ नाही तर मी दुसऱ्यांना काय मदत करणार. परंतु आपल्याला जर ही वृत्ती असेल की प्रत्येकाला मदत करायची आहे, तर जरूर आपला वेळ यासाठी लागेल. आपल्या आतमध्ये पहिला ती भावना पाहिजे की हा जे काही शक्ती, ही सहयोग शक्ती आहे, ती मला वापरायची आहे. आणि ती जर भावना असेल ना, तरच तुम्ही ती वापरणार. आणि म्हणून या ठिकाणी सहयोग शक्ती म्हणजे एकमेकाला मदत करणं. मग पहिला घरात मदत करायला शिकली पाहिजे. घरात सुद्धा आपण कितीतरी गोष्टी अशा करतो की लाथाडून टाकतो, मदत करत नाही, कर नाही तर बसा, काहीतरी करा तिकडं असं म्हणत असतो. परंतु हे पण पूर्ण चुकीचं आहे. आपण आलेलोच आहे इथं कर्म करण्यासाठी. मग कर्म कुठलं करणार आहे? फक्त काय आपण खाणं पिणं आणि झोपणं एवढंच करायचं आहे काय? परंतु आपल्याला कर्म जे करायचं आहे की ज्यातून अनेकांना आपण मदत करत राहिलो तर त्याच्यापासून मिळणारा फायदा, अनेकांचे आशीर्वाद मिळतील. आणि आशीर्वाद जितके आपल्याला मिळतील, त्या आशीर्वाद आम्हाला अनेक संकटातून सोडवू शकतील. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टींना आपण लक्षात घेऊन ह्या सहयोग शक्तीला आपण वापरलं पाहिजे. अशा ह्या प्रत्येक शक्तीचं जे काय समज किंवा महत्व आहे हे समजून जर घेतलं ना, तर नक्कीच आपण सर्व शक्तींच्या संपत्तीला सुद्धा भरपूर करू आणि ह्या संपूर्ण जगामध्ये संपत्तीवान बनू. तर ह्या ज्या काही संपत्ती आपल्या आतमध्ये दडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये समयाची संपत्ती सुद्धा आहे, टाइम इज मनी असं म्हटलं जातं. म्हणजे समय पण एक काय आहे, संपत्ती आहे.